यशया अध्याय 51। तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका। ज्या खडकातून तुम्हास खोदून काढिले त्याकडे, व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या। अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या। तो एकटा होता, तेव्हा त्याला मी बोलाविले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले। पहा, परमेश्वराने सियोनाचे सांत्वन केले, त्याच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे। त्याचे रान एदेनासारखे केले, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला। आनंद व उल्लास, उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी त्याजमध्ये होत आहे। माझ्या लोकांनो, मजकडे लक्ष द्या। माझ्या प्रजे, मजकडे कान दे, कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या धर्माची संस्थापना करीन। माझा न्याय समीपाला आहे, माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे। माझे भुज राष्ट्रांचा न्याय करीतील। द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे। वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या, कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील, तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल। माझा न्याय भंग पावणार नाही, हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका। मर्त्य मानव नावे ठेवितील, त्यास भिवू नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका, कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकील। माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील। हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो। पूर्वकाळच्या दिवसातल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो। रहाबास छिन्न भिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधिणारा तूच नव्हेस काय? ज्याने समुद्र आटविला, खोल सागराचे जल आटविले, उद्धरिलेले पार उतरून जावे म्हणून सागराच्या अगाध डोहातून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उद्धरिलेले जन परततील व जय जयकार करीत सियोनास येतील। त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील, त्यास आनंद व उल्लास प्राप्त होईल। दुःख व उसासे पळ काढितील। तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे। तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस, अशी तू कोण? आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा, परमेश्वर तुझा करता, याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे, म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भीतेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे? दबलेला मुक्त होण्याची त्वरा करीतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही, त्याला अन्नाची वाण पडणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे। मी समुद्र खवळवितो, तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करीतात। सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे। मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा, व तू माझी प्रजा आहेस असे सियोनास म्हणावे। म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझवर केली, हे यरुशलेमे जागी हो, जागी हो, उठ, तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकिला आहे, झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही, तिने जन्म दिलेल्या मुलांपैकी कोणी तिला मार्गदर्शक नव्हता, तिने वाढविलेल्या मुलांपैकी कोणी तिचा हात धरिला नाही, तुझवर ह्या दोन गोष्टी गुदरल्या, उजाडी व नाश, दुष्काळ व तरवार, तुझे समाधान कोण करील, मी तुझे सांत्वन कसे करू, तुझे पुत्र मूर्छित झाले आहेत, पाशात सापडलेल्या हरिणाप्रमाणे रस्त्यांच्या नाक्या नाक्यांनी ते पडले आहेत, ते परमेश्वराच्या क्रोधाने तुझ्या देवाच्या धमकीने ग्रासिले गेले आहेत, ह्याकरिता तू जी पीडित व मस्त झाली आहेस, पण मद्याने नव्हे, ती तू, हे ऐक, तुझा प्रभू परमेश्वर आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, पहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो, यापुढे तू तो पिणार नाहीस, ज्या पीडा करणाऱ्यांनी तुझ्या जीवाला म्हटले, खाली वाक, म्हणजे आम्ही तुझवरून चालून जाऊ, आणि तुझवरून ज्या चालणाऱ्यांसाठी तू आपली पाठ भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.